आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पत हमी योजनेमुळे भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनण्यास मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. त्र्यंबकेश्वर इथं 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ. राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस दिनांक 15-17 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात साजरा होणार असल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. आणि वर्धा जिल्हा प्रेस बायोपिया मुक्त करण्यासाठी राज्य शासनाचा नज फाउंडेशन सोबत सामंजस्य करार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केलेल्या निर्यातदारांसाठीच्या पत हमी योजनेमुळे स्पर्धात्मकता वाढेल, व्यवसाय सुलभ होईल आणि भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यात त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. यात निर्यातदारांसाठी नवीन पत हमी योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज दिलं जाईल अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. याशिवाय सीझियम, ग्रेफाइट, रुबिडियम आणि झिर्कोनियम या खनिजांसाठी रॉयल्टी दरांचं सुसूत्रीकरण करणं तसंच 25,060 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या निर्यात प्रोत्साहन अभियानाला मंजुरी देण्यात आली. याबद्दल अश्विनी वैष्णव म्हणाले.
एक्सपोर्ट प्रमोशन मिशन स्टार्ट किया गया है. 25,060 करोड़ रुपए का इसका आउटले है. 6 साल की इसकी अवधि है और इसमें बहुत ही कॉम्प्रिहेंसिव तरीके से पूरे कंप्लीट एक्सपोर्ट के इकोसिस्टम को सपोर्ट करने का इसमें डिसीजन लिया है. प्रायोरिटी.
दिल्ली मधल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकार कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही असं वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथं 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्या 6,000 कोटी रुपयाच्या विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाशिक इथं एका जाहीर कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं झाला. या विकास कामांसंबंधीची एक चित्रफीतही यावेळी प्रदर्शित करण्यात आली. यासोबत त्यांनी पंचवटीतल्या रामकुंड परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ आणि अन्य कामांची पाहणीही केली. या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर त्याचा पाय स्टिअरिंग व्हील आणि अॅक्सिलरेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दरम्यान दिल्ली मेट्रोचं लाल किल्ला स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील असं मेट्रो रेल कॉर्पोरेशननं कळवलं आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित 13 ठिकाणांवर आज छापे टाकण्यात आले. अमरावती शहरात लागलेल्या विचारा इस्लाम या पोस्टरची गंभीर दखल महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीमध्ये काही महिन्यांपूर्वी आय लव्ह मोहम्मद अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर आता विचारा इस्लाम या आशयाचे पोस्टर दिसत आहेत. हे पोस्टर लावण्यामागचा हेतू तपासावा तसंच अमरावतीचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन परिसरातल्या वसंतदादा यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. विधानमंडळ सचिवालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रम्पेट हे चिन्ह निवडणूक आयोगानं यादीतून बाद केलं आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलं होतं. अनेक अपक्षांनी त्यावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यावर ट्रम्पेट चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा पक्षानं केला होता. आता निवडणूक आयोगानं हे चिन्ह यादीतून हटवलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 2024-2025 हे वर्ष धरती आभा भगवान बिरसा मुंडा यांचं 150वं जयंती वर्ष आहे. हे वर्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. त्यानिमित्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागपुरातील मानकापूर स्टेडियम इथं दिनांक 15-16-17 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ अशोक उईके यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस आपण नागपूरमध्ये साजरा करत आहोत. दिनांक 15 तारखेला सकाळी एक युवकांची आणि सर्व समाज घटकाची आम्ही मिरवणूक काढणार आहे. मिरवणुकीच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडांच्या स्फूर्तीस अभिवादन करणार आहे. 15 तारखेला 11 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या 3 दिवसीय उत्सवात आदिवासी जनजीवन साहित्य आणि कलाकृतींचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन उद्या नवी दिल्ली इथं होणार असून यातल्या महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळानं उभारलेल्या या दालनात महिला बचत गट, महिला उद्योजकांच्या दालनांसह एकंदर 60 दालनं असतील. देशात सर्वत्र आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. हे गीत भारतीयांच्या पिढ्यांना एकत्र आणण्यास आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यास प्रेरित करते. ऐकूया याविषयी तपशीलवार वृत्त.
वंदे मातरम या सामर्थ्यशाली शब्दाचा स्वर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या रंगात आणि प्रतीकातही गुंजला. हा घोष प्रारंभीच्या अनेक ध्वजांवर दिसून आला. वर्ष 1904 भगिनी निवेदितांनी बंगाली भाषेत वंदे मातरम लिहिलेला वज्रध्वज तयार केला. हा ध्वज प्रारंभी ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाचं प्रतीक बनला. बंगालच्या फाळणीच्या काळात तो सभांमध्ये मोर्चांमध्ये फडकताना दिसला आणि नंतर 1906 कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात अभिमानानं झळकवण्यात आला. 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्त्यातील पारशी बागान इथं पहिला राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. हा ध्वज सचिंद्रनाथ बोस आणि सुकुमार मित्र यांनी अनुशीलन समितीच्या सहाय्यानं तयार केला होता. हा ध्वज 3 आडव्या पट्ट्यांचा होता. वर हिरवा, मध्ये पिवळा आणि खाली लाल. पिवळ्या पट्टीवर देवनागरी लिपीत वंदे मातरम असं लिहिलं होतं. कलकत्ता ध्वजाला वंदे मातरम ध्वज म्हणूनही ओळखलं जातं. या ध्वजात नंतर अनेक बदल होत गेले, मात्र प्रत्येक वेळी त्यावर वंदे मातरम लिहिलेलं असायचं. हा ध्वज भारताच्या एकतेचं आणि आशेचं सशक्त प्रतीक बनला. याच काळात 1906 बिपिनचंद्र पाल यांनी वंदे मातरम नावाचं दैनिक सुरू केलं आणि अरबिंदो यांना त्यात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्या लेखणीतून वंदे मातरम ही केवळ एक घोषणा न राहता ती एक विचार प्रवाह, एक धैर्याची चळवळ आणि राष्ट्रीय अभिमानाचे जाज्वल्य प्रतीक बनली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
दरम्यान वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयातील चैतन्य मैदानावर काल सामूहिक गायन कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांसह शालेय विद्यार्थी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृद्धापकाळातील दृष्टीदोष प्रेसबायोपिया पासून वर्धा जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी राज्य शासनानं नज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करून आजारग्रस्तांना विनामूल्य चष्मे वितरित केले जातील. या प्रायोगिक मोहिमेसाठी सुमारे 4 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून डिसेंबरमध्ये कारंजा तालुक्यातून मोहिमेची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचं कौतुक करत वर्ध्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचं आश्वासन दिलं. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना उद्या कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरू होईल. हवामान. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे. गोंदिया जिल्ह्यात आज 10.8 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. गोंदिया पाठोपाठ यवतमाळ इथं 11.6 तर वाशिममध्ये 11.8 आणि नागपुरात 12.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पत हमी योजनेमुळे भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनण्यास मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. त्र्यंबकेश्वर इथं 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ. राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस दिनांक 15-17 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात साजरा होणार असल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. आणि वर्धा जिल्ह्यात प्रेस बायोपिया मुक्त करण्यासाठी राज्य शासनाचा नज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.